आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण चौथे, क्लबाचे संमेलन. आज वार्षिक संमेलनाकरता विश्रामस्थान उत्तम प्रकाराने शृंगारले होते. नेहमीच्या सर्व सभासदांनी आपल्या मित्रमंडळीसह अवश्य यावे अशी विनंती पत्रके पाठवण्यात आली होती व सेक्रेटरींनी काही काही सभासदांना स्वतः भेटूनही प्रत्यक्ष आमंत्रण केले होते. शिवदुर्गातली बहुतेक मध्यम स्थितीतली मंडळी आपापल्या कुटुंबांसुद्धा विश्रामस्थानाचा उपयोग करून घेत असत. मुन्सफ, मामलेदार, फौजदार व डॉक्टर, चार वकील, चार सावकार, काही सुखवस्तुग्रहस्थ, काही शाळा मास्तर, इतकी मध्यम स्थितीतली मंडळी विश्रामस्थानाचे वर्गणी दारात असत. शिवाय आनंदरावांसारखी उच्च प्रतीची काही कुटुंबेही होती. रावबहादूर आठवले हे तर अध्यक्षच होते. ती सर्वच मंडळी रोज नेमाने जमे असे नाही. अध्यक्ष मात्र बहुत करून एकदा संध्याकाळी येऊन निदान 5-10 मिनिटे तरी राहिल्या वाचून दिवस जाऊ देत नसत. दर रविवारी सायंकाळी मात्र बहुतेक मंडळी येईल, कारण सेक्रेटरी काहीतरी विशेष योजना त्या दिवसाकरता ठरवून आगाऊ सर्वांना सूचना पाठवित असत. सेक्रेटरींची नेमणूक करताना एक पुरुष व एक स्त्री अशी नेमण्याचा नियम असे, कारण विश्रामस्थान हे हल्लीप्रमाणे केवळ पुरुष वर्गाकरता एकांगी नसून त्या काही जिकडे तिकडे प्रचलित असलेल्या मिश्र समाजाला जरूर असे दुहेरी अंगाचे असे. मागील प्रकरणात समाजामध्ये जे स्थित्यंतर झाल्याचे वर्णन केले आहे त्या स्थित्यंतराला अनुसरून शहरोशहरी मिश्र समाजाच्या सोयीकरता अशी विश्रामस्थाने अस्तित्वात आली होती. अर्थातच आजच्या संमेलनामध्ये आपण आज त्यावेळेच्या मिश्र समाजाचे स्वरूप प्रत्यक्ष पाहण्यास मिळेल. सीताबाई व त्यांच्या 5 मुली संमेलनाला जाण्याकरता निघताना आपण पाहिल्याच आहे. आनंदराव त्यांच्याबरोबर निघाले नाहीत. मी आलो तर मागून येईन अथवा येणारही नाही असे सांगून ते लायब्ररीत बसूनच राहिले होते. आनंदरावांचा नेहमीचा स्वभाव जाणून कोणीच त्यांना विशेष आग्रह केला नव्हता. सीताबाईंना तर एकदा भाऊसाहेबांना पाहण्याची इतकी उत्कंठा झाली होती की मुलींना घेऊन त्या विश्रामस्थानाकडे ठरलेल्या वेळेच्या पूर्वीच जाऊन दाखल झाल्या. सेक्रेटरी व अध्यक्ष त्याहीपेक्षा अर्थातच आगाऊ तेथे हजर होते. मागाहून हळूहळू मंडळी दाखल होऊ लागली. ठरलेल्या वेळी बहुतेक सर्व मंडळी हजर झाल्यामुळे आज विश्रामस्थान अगदी गजबजून गेलेले दिसत होते. आनंद भवनात आलेले नवीन गृहस्थ मात्र अजून आले नव्हते. त्यांची सर्व मंडळी उत्कंठेने मार्ग प्रतीक्षा करीत होती. आनंद भुवन हा बंगला मुंबईच्या एका लक्षाधीशाने आपल्या स्वतःला घाटावरची हवा पालट करण्यासाठी येऊन राहण्याकरता म्हणून पैशाकडे लक्ष न देता मुद्दाम हौसेप्रमाणे बांधला होता. बंगला फार मोठा असून त्याच्या भोवती एक विस्तीर्ण माळा होता, पण बांधून झाल्यापासून मालक स्वतः 1-2 वेळा येऊन 4-8 दिवस राहिला असेल. अलीकडे 1-2 वर्षे मालक व्यापार निमित्त चीन देशात जाऊन राहिला होता व त्याचा लवकर परत येण्याचा संभव नसल्यामुळे आता तो त्याने 5 वर्षांच्या कराराने भाड्याने देण्याला काढला होता. त्यात त्यापासून आलेले भाडे वसूल करण्यापेक्षा दर सालची डागडुजी व बगीचा चांगल्या स्थितीत ठेवण्याचा खर्च परस्पर निघावा एवढीच मालकाची इच्छा होती. पण एवढ्यालाच सालीना 2000 रुपये लागत. तितके भाडे देणारा गृहस्थ इकडे कसा मिळतो? अर्थात 1-2 वर्षे आनंद भुवन बंगला रिकामाच होता. अखेर इतके भाडे कबूल करून तो एका गृहस्थाने घेतला हे ऐकल्यापासून हे गृहस्थ कोण आहेत ही जिज्ञासा उत्पन्न होऊन त्यांची ओळख करून घेण्याला सर्व मंडळी उत्कंठित झाली यात आश्चर्य कसले. परंतु या मंडळीला फार वाट पाहावी लागली नाही. भाऊसाहेब व त्याचबरोबरची मंडळी कबूल केलेल्या वेळी येऊन दाखल झाली. बरोबर 2 स्त्रिया व 2 पुरुष मिळून एकंदर 5 मनुष्य आली होती. भाऊसाहेबांचा पोशाख अगदी साधा पांढरा स्वच्छ असा होता. बरोबरच्या 2 स्त्रिया त्यांच्या बहिणी असून त्या दोघीही त्यांच्याहून लहान होत्या. त्यातली वडील बहीण श्रीमती सौ इंदिराबाई आपटे व धाकटी श्रीमती कुमारी कमलिनी. या दोघीही आपल्या भावाच्या श्रीमंतीला शोभतील अशा थाटाने शृंगार करून आल्या होत्या. दोघीही भावासारख्याच गोऱ्या होत्या, पण त्यातल्या त्यात कुमारी कमलिनी जराशी जास्तच गौरवर्ण होती व नाकी डोळीही जास्त नीटस होती. इंदिराबाई जास्त चलाख दिसत असे. तिचे यजमानही बरोबर आले होते. त्यांचे नाव बंडोपंत आपटे. हे साधारणपणे खाऊन पिऊन सुखी गृहस्थ होते व हे बहुत करून वर्षातून 8 महिने आपल्या मेहुण्यांच्या जवळच घालवित असत. अर्थात इंदिराबाईलाही माहेरी राहण्याचा लाभ रगड होत असे. भाऊसाहेबांविषयी शिवदुर्गात आता बरीच माहिती झालेली होती. व विश्रामस्थानात आल्यापासून मोकळेपणाने ते इतर मंडळींशी मिळू मिसळू लागले। हे पाहून तर रावबहादुरांनी त्यांच्याविषयी प्रथम भेट होताच जे मत ठरवले होते तेच इतर सर्व लोकांच्या दृष्टीनेही कायम ठरले। साधा निगर्वी स्वभाव, मोकळी दिलदार मुद्रा व हसत खेळत मंडळीत बसण्या उठण्याची ढब वगैरे प्रकारांनी तेथल्या सर्वांवर भाऊसाहेबांनी आपली केव्हाच छाप बसवली। त्यांच्या दोघी बहिणींच्या अंगी मात्र जरासा अभिमान, श्रीमंतीची ऐट व इतर सामान्य जनांविषयी तुटकपणा धरण्याची इच्छा वगैरे दुर्गुण असावेत असे उघड दिसू लागले। बंडोपंत हे खरोखरीच एक निव्वळ खाऊन पिऊन सुखी असे गृहस्थ दिसले। त्यांच्या धड ढवलदार वृत्तीही नव्हती अथवा मोकळेपणाही नव्हता। सुंदर पोशाख करावा, उंची उंची पदार्थ खावे प्यावे, सुवासिक सिगारेट सोडाव्यात व गायन वादन ऐकावे इतके असले म्हणजे बंडोपंत अगदी खुश असणारे गृहस्थ होते। भाऊसाहेबांबरोबर आलेले दुसरे गृहस्थ त्यांचे एक फारा दिवसांचे स्नेही होते। त्यांचे नाव कृष्णराव उर्फ भैयासाहेब बिनीवाले। त्यांची शरीरयष्टी उंच व बांधेसूद असून त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची खानदानीची इब्रत दिसून येत असे। त्यांनी डोकीला एक पंजाबी थाटाचा पटका आयटीने बांधलेला होता व उत्तर हिंदुस्थानातल्या पद्धतीप्रमाणे पायात झोकदार विजारही घातलेली होती। अर्थातच हे गृहस्थ कोण असावेत याविषयी जिकडे तिकडे तर्क चालू झाले व लवकरच सर्वांना समजून आले की हे एक माळव्याकडचे बडे जमीनदार आहेत व त्यांचे उत्पन्न सालिना जवळजवळ 1.5 लाख रुपये आहे। वयाने ते भाऊसाहेबांच्या बरोबरीचे दिसत असल्या गृहस्थांचा परिचय होण्याची संधी आल्याबद्दल सर्वांना आनंद वाटला व भाऊसाहेबांप्रमाणेच आपली त्यांच्याशीही जास्त ओळख व्हावी म्हणून जो तो प्रयत्न करू लागला। पण भाऊसाहेबांपेक्षा भैयासाहेब फार निराळ्या तऱ्हेचा माणूस आहे हे लवकरच सर्वांच्या अनुभवाला येऊ लागले। भैयासाहेबांशी कोणी 4 शब्द बोलायला आपण होऊन गेले तरच ते त्याच्याशी बोलत व तेही बोलताना आपण फार मोठे माणूस आहोत ही छाप लोकांच्या मनावर बसावी अशा आयटीने वागत। स्वतः आपण होऊन तर ते कोणाशीच बोलत नसत, आपल्या आपल्या मंडळीशी मात्र ते कधी कधी बोलत, बाकी ते उगाच एकटेच इकडे तिकडे बघत राहत। या त्यांच्या वर्तनामुळे त्यांच्याविषयी अगोदर उत्पन्न झालेला चांगला ग्रह लवकरच नाहीसा झाला व त्यांच्या फाजील डवलीपणाने त्यांच्यावरचे लोकांचे मन सहज उडून गेले। ते इतके की त्यांचे उत्पन्न 1.5 लाखाचे असूनही त्यांच्याविषयी कोणी बरा अभिप्राय देईना। जो तो म्हणू लागला की त्यांची मुद्रा अगदीच बेडौल व द्वाड अशी आहे व भाऊसाहेबांपुढे भैयासाहेब अगदी केवळ टाकाऊ माणूस आहे। भाऊसाहेब बहुतेक सर्वांशी काही ना काहीतरी बोलले। संमेलनात चालू असलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी आपली पसंती उद्गारून दाखवली। इतका थोडा कार्यक्रम का ठेवला असे म्हणाले, आपण लवकरच सर्व मंडळीला आनंद भुवनात आमंत्रण करणार आहोत असे त्यांनी ध्वनित केले। अशा प्रकारे त्यांनी भैयासाहेबांपेक्षा अगदी उलट वागणूक केल्यामुळे भैयासाहेबांविषयीचा लोकांचा अनादर जास्तच वाढून गेला। सीताबाई तर इतरांपेक्षा भैयासाहेबांवर जास्तच रागावल्या। त्याचे कारण असे झाले की भैयासाहेब अविवाहित आहेत ही बातमी त्यांनी सर्वांच्या आधी काढून ठेवली होती, त्यामुळे त्या इतरांपेक्षा त्यांच्यावर प्रथमदर्शनी फारच खुश झाल्या होत्या। पण पुढे त्यांच्या एका मुलीचा भैयासाहेबांनी अपमान केला असे त्यांनी पाहिले, त्यामुळे त्या मागाहून इतरांपेक्षा त्यांच्यावर जास्तच संतापून गेला। त्या अपमानाची हकीकत अशी, त्या दिवशी तरुण पुरुष थोडेसे कमी आले असल्यामुळे व होते ते इतर स्त्रियांशी बोलण्या चालण्यात गुंतून गेल्यामुळे मध्ये काही वेळ ताराबाई एकटीच एका खुर्चीवर बसून मौज बघत राहिली होती। त्यावेळेला तिच्या मागच्याच वरांड्यात भाऊसाहेबांचे भैयासाहेबांशी काही बोलणे झाले। ते मधली खिडकी उघडी असल्यामुळे सहजी तिच्या कानावर आले। भाऊसाहेब म्हणाले, हे काय बरे भैयासाहेब, असे एकटे एकटे का उभे राहता बरे? कोणीतरी माणूस पाहून 2-4 घटका मौज मानून घ्यायची, ते असे शुंभासारखे उभे राहणे मला नाही बुवा आवडत तुमचे। यावर भैयासाहेब म्हणाले, छे छे भाऊसाहेब, माझी विशेष ओळख असल्याशिवाय मला कोणाशी बोलणे आवडत नाही ते तुम्हाला माहीत आहेच, आणि या गावंढळ मंडळीत तर काय बोलावेन काय करावे। तुमच्या बहिणी दुसऱ्यांशी गुंतून गेल्या आहेत आणि दुसरी अशी कोणी स्त्री मला तर इथे दिसत नाही की जिच्याशी हसण्या सवरण्यात मला केवळ शिक्षा वाटायची नाही। भाऊसाहेब म्हणाले, हे ही उगीच तुमची फाजील छानी आहे, मला तर इथे आज रग्गड सुरेख स्त्रिया दिसत आहेत आणि काही काही तर विशेषच खूपसूरत आहेत। भैयासाहेब म्हणाले, हो हो ते बरोबर, इथे काय ती एकच सुरेख स्त्री आहे ती तर आपण घेऊन बसला आहात, असे शांताबाईकडे बघत भैयासाहेब हसत हसत म्हणाले. यावर भाऊसाहेब म्हणाले, अलबत्त, अशी खूबसूरत स्त्री आपण तर आजपर्यंत पाहिली नव्हती. पण हे पहा, तिचीच बहीण ती पहा या भिंतीशी आत बसली आहे. तीही पुष्कळ चांगली आहे आणि तशीच हुशारही असेल. मी देऊ का तुझा तिचा परिचय करून तिच्या बहिणीकडून? कोणची बरे, पाहूया, असे म्हणत भैयासाहेबांनी ताराबाईकडे दृष्टी फेकली आणि लगेच म्हटले, आहे, साधारण बरी आहे, पण मला आकर्षण वाटण्या इतकी नाही. आणि दुसऱ्यांच्या दृष्टीने टाकाऊ झालेल्या स्त्रीला माझ्या सहवासाने नसते महत्व देण्याची माझी यावेळी नाही तब्येत लागत. आपण आपल्या माणसाकडे जा, आपल्या सुखात उगाच आमचा व्यत्यय कशाला? त्यात काही फायदा होणार नाही आपणाला. भाऊसाहेबांचा नाईलाज झाला व ते शांताबाईकडे निघून गेले. भैयासाहेबही दुसरीकडे फिरू लागले. हे बोलणे कानी पडले असल्यामुळे ताराबाईला त्यांच्याविषयी राग उत्पन्न होणे साहजिकच होते. पण तिचा स्वभाव असा मजेदार होता की तिने ती सर्व हकीकत आपल्या बहिणी व मैत्रिणी यांच्यामध्ये आपणच होऊन सांगितली. तिचा स्वभाव फार आनंदी व चेष्टेखोर असा होता. काही थट्टा करण्यासारखी गोष्ट असली की ती केव्हा चार चौघात सांगून पोटभर हसेन असे तिला वाटत असे. अशा तऱ्हेने नाना प्रकारच्या मौजेमध्ये त्या दिवशीचे संमेलन पार पडले. सीताबाईंना व त्यांच्या मुलींना तर ते फारच आवडून गेले, कारण भाऊसाहेबांना शांताबाई विशेष पसंत पडली असे रगड चिन्ह त्या दिवशी दिसून आले होते. शांता अर्थातच तशीच खुश झाली होती. थोरल्या बहिणीचे सुख पाहून ताराही आनंदी. या प्रांतात मथुराबाई इतकी कोणी विदुषी मुलगी नाही अशी कोणीशी तिची शिफारस कुमारी कमलिनीजवळ तिच्या देखत केली होती, याहून तिला खुश व्हायला आणखी काय पाहिजे. सुंदर व हिरा यांना कोणी ना कोणीतरी हसाय खेळायला शेवटपर्यंत मिळतच गेले व त्यांना यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती. यामुळे एकंदरीत सर्वजणी बऱ्याच उत्साहाने संमेलन संपल्यावर घरी आल्या. आनंदराव अजून लायब्ररीतच बसले होते. वर्तमानपत्रे अथवा मासिक पुस्तके यांचा एका बाजूला भारा, दुसऱ्या बाजूला सिगारेटची पेटी व तोंडात मधून मधून टाकण्याकरता चिकणी सुपारी अशी सामुग्री लायब्ररीत असली की तेथे त्यांना बहुतेक इंद्रभुवनच वाटू लागे. त्यातून अलीकडे त्यांनी एक नवीन ग्रंथ लिहिण्याची तयारी चालवली होती. त्यामुळे तर त्यांचा लायब्ररीत किती वेळ जाई त्याचा सुमारच नव्हता. मंडळी घरी आलेली समजल्याबरोबर ते नाईलाजाने उठून दिवाणखान्यात आले. इतके दिवस उत्सुकतेने वाट पाहत राहिलेल्या मंडळीची कशी काय खबरबात आहे हे समजण्याची त्यांना साहजिकच इच्छा उत्पन्न झाली होती. निराशा होऊन त्या परत याव्यात व आपल्याला त्यांची चेष्टा करून टर उडवण्यास संधी सापडावी असेही स्वारीच्या मनातून होते. पण आपल्या पत्नीचा पहिलाच शब्द ऐकून त्यांची अगदी निराशा झाली. आनंदराव दिवाणखान्यात येता क्षणीच सीताबाई आनंदाने उद्गारल्या, वा काय, पण आज मौज झाली. आपण आला असता तर आपणाला सुद्धा कितीतरी मौज वाटली असती. पण सांगू, शांतीची इतकी काही वाखाणणी झाली की काही पुसूच नका. सारी म्हणाली की ती कितीतरी सुंदर दिसते. भाऊसाहेब तर केवळ तिच्या भोवती भोवती नाचत होते जसे काही. पहिल्यानं त्यांनी रावबहादुरांच्या मालतीबरोबर बोलायला सुरुवात केली. मला असं वाईट वाटलं म्हणता, पण पुढं ती काही त्यांच्या मनास आली नाही. नाहीच येणार म्हणा, यावी कशी. पण मग त्यांची नजर शांतीकडे गेली. त्याबरोबर सारजाबाई आपल्या सेक्रेटरी नाहीत का, त्यांच्याकडून त्यांनी तिची ओळख करून घेतली. आणि चांगली 15 मिनिटं तिच्याशी हिंडत फिरत होते. मग त्या वकिलाची मुलगी द्वारका नाही का, तिच्याशी थोडं बोलले. मग शेवंती आठवलीच्याशी थोडस, पुन्हा आपली शांती. तिच्याशी तर मुद्दाम बसून 10-15 मिनिटं चहा पिणत चाललं होतं. मग आपली तारी. मग कोण बर, हो नाही. आनंदराव मध्येच म्हणाले, अरे बाप रे, ही आधी मारुतीच्या शेपटासारखी का आता लांबत जाणार. त्यापेक्षा पहिल्या तासातच तो कंटाळून चालता झाला असता तर यादीतून आम्ही तरी सुटलो असतो. पण तिकडे दुर्लक्ष करून सीताबाई पुढे बोलू लागल्या, ते काहीच पुसू नका. काय, पण पसंत माणूस आहे म्हणता भाऊसाहेब, आणि त्यांच्या दोघी बहिणीही तशाच गोड स्वभावाच्या स्त्रिया आहेत. त्यांच्या इतके ढौलदार व नवीन तऱ्हेचे पोलके तर मी कधीच पाहिले नव्हते. मला तर खास वाटतं की इंदिराबाईच्या पिलावाची किनार. येथे पुन्हा पतिराजांनी सीताबाईंना अडवले व किनारी बिनारीची वर्णने बिलकुल नकोत म्हणून बजावले. म्हणून सीताबाईंना दुसरा विषय काढावा लागला. त्यांनी पुष्कळसे तिखट मीठ लावून मोठ्या झणकाऱ्याने भैयासाहेबांची व त्यांच्या उद्धटपणाची हकीकत सांगितली. तारीविषयी झालेला संवादही सांगितला आणि त्या पुढे म्हणाल्या, पण त्याच्या मनाला तारी नाही आली तर कोण पर्वा करत आहे? तो आहे एक आडमुठ्या शिलेदार झालं, त्याला खुश करायला जायला आडलं आहे कोणाचं इथं? इतका गर्विष्ठ की काही पुसूच नका। सर्व मंडळी जशी काही केरासारखी दिसतातशी वाटत होती। वा वा, काय पण म्हणे, तारी आहे साधारण सुरेख, पण मला आकर्षण करण्या इतकी नाही। तुम्ही नव्हता हो तिथं, नाहीतर अशी तुम्ही त्याची फजिती केली असती, पण मला तर अगदी भिरभिरी आली त्याची।